भाग 35 मृत्यु मरण पहिला तेसले 4:13-18 इब्री 2:19-14-15 प्रगटीकरण 14:13 एक दिवस आपल्याला सगळ्यालाच मरायचं आहे तेव्हा आपल्याला काय होईल परमेश्वराचे वचन पवित्र बायबल म्हणतात की जेव्हा एक विश्वासी असताना तुम्ही मरता तेव्हा त्याचा आत्मा प्रभूपशी स्वर्गात जाते मेलेल्या विश्वासासाठी जे कुटुंब त्यांना मित्र आणि दुखवते पण ते दुःख आशाहीन नसेल आपल्याला मृत्यूचे भय नको परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो आणि त्याने आपल्याला पाप आणि अनंत मृत्यू पासून वाचविले पण विश्वास जे करत नाही त्यांच्यासाठी परमेश्वरासोबत अनंत जीवनाची आशा आहे पवित्र बायबल सांगतात की अनंत काळची परीक्षा नरक आहे जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुम्ही कुठं जाणार आहात